नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो सप्तका मुखेल खबरो. देशभरा सयत गोंयांतूय मनयतात कृष्ण जन्माष्टमीचो उत्सव. 40 विधानसभा मतदारसंघाच्या मतदार वळेरीची तपासणीचे काम 18 ऑक्टोबर मेरेन आसतले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांची बसका 28 ऑगस्टाक. गोंय तियात्र अकादमी आयोजित अखिल गोंय आंतर महाविद्यालयीन आनी उच्च माध्यमिक शाळा तियात्र सर्त 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर मेरेन. कृष्ण जन्माष्टमीची परब पुराय देशभरात व्हडा भक्तीभावान आनी धार्मिक विधीसयत मनयतात. भक्तांनी सकाळसावन देवळांनी दर्शन घेवपाक रांग लायिल्ल्यो. मुखेल कार्यावळ मुथरेत जाली. हांगा भक्तांनी पोशाख यात्रा काढली. तातूंत श्रीकृष्णाक अर्पण करपाचे तरेकवार कपडे आशिल्ले. देशभरातूच न्हय तर विदेशातूय कृष्णाष्टमी व्हडा दबाज्यान आनी भक्तीमय वातावरणात लोक मनयतात. जन्माष्टमीच्या ह्या शुभप्रसंगाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी लोकांक शुभेच्छा भेटयल्या. एका सोशल मिडिया पोस्टात राष्ट्रपतींनी लोकांक भगवान श्रीकृष्णाची शिकवण आपणावपाचे आवाहन केलां. तांची शिकवण आपणावन देशाच्या उदरगती खातीर आनी भरभराटी खातीर वावुरपाचे आवाहन मुर्मू हांणी केलां. भगवान श्रीकृष्णाची दिव्य विचारसरणीक आपणे वेंगावन ही परब सगळ्याक उर्बा दिता अशें राष्ट्रपतींनी म्हळां. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी लोकांक जन्माष्टमीची परबी भेटयल्या. जन्माष्टम हो एक गहन आध्यात्मिक म्हत्वाचो दीस आनी लोकांक भगवान कृष्णाचे धडे आपल्या जिणेंत आपणावपाक आनी समाजात एकता शांतता आनी सौहार्द वाडोवचे अशें तांणी मागले. एका सोशल मिडिया पोस्टात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोकांक परबी भेटयल्या. जम्मू काश्मीराचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा हांणी जनतेक शुभेच्छा दिल्यात. भगवान श्रीकृष्ण भक्ती नितीमत्ता आनी शाणेपणाचे मूर्त रूप आनी तांची शिकवण आमकां सगळ्यांक नितीमान कृती खातीर आनी न्याय समाज निर्माण करपा खातीर स्वताक समर्पित करपाची प्रेरणा दिता अशें तांणी म्हळां. गुजरातात आज जन्माष्टमी धार्मिक उमेदीन मनयतात. द्वारका हांगा पुजनीय द्वारकाधीश मंदीर आनी डाकोर हांगाचे रणछोड रायजी मंदीर आनी पुराय देशातली कृष्णाच्या देवळांनी आज व्हडा भक्तीभावान कृष्ण जन्माष्टम मनयतात. आज परंपरेप्रमाण रातच्या 12 वरांचेर श्रीकृष्णाचो जल्म मथुरेत जातलो, जी श्रीकृष्णाची जल्मभूमी आसा. गोंयातूय माशेलांतल्या फामाद देवके कृष्ण देवळांत मध्यराती श्रीकृष्ण जल्म सुवाळो जातलो. केंद्रीय वेंचणूक आयोगाच्या आदेशाप्रमाण मुख्य वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान गोंय राज्यातल्या सगळ्या 40 विधानसभा मतदारसंघा संबंधित मतदार वळेरींची तपासणी करपाच्या कामाक 20 ऑगस्टान सुरुवात केली आनी हे काम 18 ऑक्टोबर 2024 मेरेन चलतले. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी आनी सहाय्य मतदार नोंदणी अधिकारी विधानसभा मतदारसंघाच्या संबंधित भागाच्या बीएलओ कडल्यान मतदार वळेरीची तपासणी करतले. 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख धरून नवीन मतदारांची नोंदणी, मरण आयिल्ल्या आनी कायम स्थलांतरीत मतदारांची नावां वगळावप आनी मतदार वळेरीतल्या चुकांची दुरुस्ती करपाचे काम करतले. बूथ पांवड्यावेलो अधिकारी घराघरांनी भेट दिवन मतदार वळेरीतल्या मतदारांची माहिती तपासतले. लोकांनी आनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी बूथ पांवड्यावेल्या अधिकाऱ्यांक सहकार्य करून आवश्यक माहिती दिवची आनी अचूक मतदार वळेरी तयार करपाक मदत करची अशी विनवणी मुख्य वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान केल्या. कुशळटाय विकास आनी उद्देजकताय संचालनालय मेसेस ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन गोवा हांच्या जोडपालवान होंडा सत्तरीच्या सरकारी आयटीआय केंद्रात दुहेरी प्रशिक्षण वा अभ्यासक्रम कार्यक्रमाखाला मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आनी इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण व नवीन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला. एका वर्षाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाक राज्य व्यावसायिक प्रशिक्षण मंडळाची संलग्नता आसा. या प्रशिक्षण अभ्यासक्रमाखातीर प्रवेश प्रक्रिया आदीच सुरू जाल्या आनी प्रवेशाखातीर निमणी तारीख 30 ऑगस्ट आसा. इत्सुक उमेदवारांनी 30 ऑगस्ट मेरेन अर्ज करपाक जाय. चड माहिती खातीर आयटीआयच्या कार्यालयाक संपर्क करचो. खेळा संचालनालयान राज्यातल्या सगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांची बसका आपयल्या. 28 ऑगस्टाक सकाळी 9 वरांचेर परवरे राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या सभागरात ही बसका जातली. सगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्याक ह्या बसकेक धाडचे अशें खेळा संचालक अरविंद खुटकर हांणी मागलां. 27 ऑगस्ट मेरेन तरणाटे व्यवहार आनी खेळा संचालनालयाक बसकेक येवपी शिक्षकांची नावां कळोवची अशें खेळा संचालनालयान मागलां. राष्ट्रीय सेवा येवजण कार्यावळीची राज्यात प्रभावी अंमलबजावणी जावची तशेंच ह्या संदर्भातले शाळांचे प्रस्न सुटावे जावचे म्हणून दर वर्सा ह्या बसकेचे आयोजन जाता. फाटले कांय दीस शेगीत पडपी पावसाक लागून काल मुरगांव मतदारसंघातल्या बोगदा हांगा 4 पदरी मार्गाचेर पडिल्ल्या पालसणेच्या सुवातीची आमदार संकल्प आमोणकार हांणी आयज सकाळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांक बरोबर घेवन पळोवणी केली. यावर उलयताना आमदार आमोणकार हांणी पालसण पडिल्लो मार्ग सगळ्या तरेच्या येरादारी खातीर बंद दवरपी आदेश काडपाची सुचोवणी मुरगांव तालुका उपजिल्हाधिकाऱ्याक केल्या. तशेंच मुखेलमंत्र्याच्या आदेशावेल्यान फुडल्या 2 दिसां भितर सैमीक आपत्ती विभागामार्फत पालसणा कुशीक काढून राखणे वणत उभारपाक सुरुवात करतले अशी माहिती आमदार आमोणकर हांणी दिल्या. ह्यावेळार उपजिल्हाधिकारी मामलेदार तशेंच हेर खात्याचे अधिकारी आनी गेमन इंडिया कंपनीचे मुखेली हजर आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरवी आयकतात. गोय तियात्र अकादमीन गोय कला अकादमीच्या जोडपालवान 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर मेरेन दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात 4थ्या अखिल गोय आंतरमहाविद्यालयीन आणि उच्च माध्यमिक शाळा तियात्र सर्त 2024-25 आयोजन केला. सर्त सांजेच्या 3:30 सुरू जातली. सर्तीचे उक्तावण 28 ऑगस्टाक दनपारा कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळी आणि कला अकादमीचे वांगडी सचिव अरविंद खुटकर यांच्या उपस्थितीत जातली. 28 ऑगस्टाक कुजिरा बामोळेच्या एसएस धेंपो वाणिज्य महाविद्यालया वतीन उठ्ठा तो बुट्टा तियात्र, 29 ऑगस्टाक कार्मेल महिला कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया वतीन चूक कोणाची तियात्र, 30 ऑगस्टाक म्हापशेच्या सेंट झेवियर महाविद्यालया वतीन चित्रकार तियात्र सादर करतले. तर 2 सप्टेंबराक नावेलीच्या रोजरी वाणिज्य आणि कला महाविद्यालया वतीन निवलकाटो तियात्र, 3 सप्टेंबराक पिलाराच्या फादर आग्नेल महाविद्यालया वतीन मोगा म्हाका मोगूज पुरो तियात्र सादर करतले. तर 4 सप्टेंबराक पिलाराच्याच फादर आग्नेल उच्च माध्यमिक विद्यालया वतीन रोमियो ज्युलियट तियात्र सादर करतले. कला अकादमी गोया वतीन राजीव गांधी कला मंदिर फोंड्या हांगा शालेय पांवड्यार आणि उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन पांवड्यार वन एक्ट प्ले सर्त डिसेंबरात आयोजित करपाचे आसा. गोय राज्यातल्या शाळा आणि उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांची हाणी दखल घेऊची आणि त्याप्रमाणे या कार्यावळीत वाटो घेऊची तयारी करची. प्रवेश अर्ज स्वीकारपाची तारीख उपरांत जाहीर करतले. टपाल खात्यान दीनदयाल स्पर्श योजना टपालपत्र हेर रुची आणि संशोधना खातीरची शिष्यवृत्ती येवजणेची घोषणा केल्या. इयत्ता 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांक जांचो बरो शैक्षणिक रेकॉर्ड आसा तशेंच टपाल अर्थात फिलेटली हो छंद आसा तांकां फिलेटली प्रश्न मंजुषा आसतली आनी शिष्यवृत्ती दितले. शाळेत जर फिलेटली क्लब आसा तर पात्र विद्यार्थी ताचो सदस्य आसपाक जाय. जर क्लब ना तर विद्यार्थ्याच्या स्वतःच्या फिलेटली जमा खात्यात आधारित पात्रताय थाराव येता. हालीच जाल्या परिक्षेत विद्यार्थ्याक 60% गुण वा तत्सम ग्रेड मेळिल्ले आसपाक जाय. येवजणेचो अर्ज करपाची निमणी तारीख 6 सप्टेंबर आसा आनी वरिष्ठ अधीक्षक टपाल विभाग सेवा पणजे गोवा हांगा अर्ज धाडचे अशा खात्यान कळीत केला. वाढत्या गैरवर्तणुकेक आळाबंद घालपा खातीर गोय विद्यापीठान प्रॉक्टोरियल पॅनलाची स्थापणूक केल्या. फाटल्या कांय वर्सांसावन विद्यापीठ वाठारात गोंधळ घालप, कॅम्पसात उक्ताडार धुम्रपान करप, रॅगिंग अशा वाढत्या घडणुकांच्या फाटभुयेर हे नवीन पॅनल स्थापन केला. विद्यापीठाच्या विद्यार्थी शिस्त आणि आचार नियम 2018 अंतर्गत 3 वर्सांखातीर नवीन प्रॉक्टोरियल बोर्ड तयार केला. 2018 नियमाप्रमाण हे पॅनल कुलगुरूंक शिफारसी करतले. क्लासीच्या वेळात मोबाईल वापरप, वर्गांत त्रास दिवप, फटीची माहिती सांगप, मस्ती करप, वसतीघराच्या खोलयेत अनाधिकृत ताबो घेवप, विद्यापीठाच्या मालमत्तेचे लुकसाण करप वा विद्रुपीकरण करप, अयोग्य वागणूक अशो गजाली गैरवागणूक म्हण मानतले. भारताच्या मिडिया आणि मनरिजवण उद्देगाक चालना दिवपाक आणि ताचो जागतिक प्रभाव वाढोवपाच्या हेतान सरकार संसारीक ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समीट म्हणजे व्हिवसाचे आयोजन करण्याची तयारी करता. हे वर्सा 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर मजगती गोयात ही शिखर परिषद जातली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांच्या वांगडा शुक्रारा क्रिएट इन इंडिया चॅलेंज सीझन 1 अंतर्गत 25 आव्हानां लॉन्च करताना वेव्स हे मनरिजवण अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रीत करून संसारभरातली मिडिया आणि मनरिजवण बंधुत्वाच्या आणि तंत्रज्ञानाच्या आयकॉन्सा खातीर एक महत्वाची माची जातली. या 25 कार्यावळीतल्यान सगळ्या निमण्या सर्तकांक मुखेल वेव्स माचयेर एकठांय येवन आपले सर्वोत्तम प्रदर्शित करपाची संद मेळटली. तशेंच ह्या वेगवेगळ्या आव्हानांतल्यान निमणे वेचिल्ल्यांक संसारभरातल्या संबंधित माचयेर वांटेकार जावपाची संद दितले. प्रसार भारती, भारताचे भौशीक प्रसारक, द बॅटल ऑफ द बँड्स आणि सिम्फनी ऑफ इंडिया या सर्तीचे आयोजन करतात. अर्थ मंत्रालयाकडच्यान 46,000 रुपया परस चड अर्थिक मदत मेळटा म्हणून दावो करपी लिंक फटीची आसा अशें मंत्रालयान स्पष्ट केला. सोशल मीडिया पोस्टात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या फॅक्ट चेक युनिटान फटीच्या खबरेचा पर्दाफाश करून सांगला की हो एक घोटाळो एक मेसेजिंग एपावरवी गरिबांक अर्थिक मदत म्हणून दाखवून लिंक धाडटात. या फटीच्या लिंकांचेर त्यांच्या वैयक्तिक तपशील धाडूंक लावून तांकां फटयल्यात. हे दावे मंत्रालयान न्हयकारल्यात आणि हे संदेश बनावट म्हणून घोषित केल्या. दिवाळी हांगा बोंद्रा हो पारंपारीक उत्सव झालो. दिवाळी हे एक सुंदर जुवे. हे जुवे सैमीक स्थितीत उरप गरजेचे आसा कारण हातूनच लोकांचे अस्तित्व आसा. हांगा 2 फुलांची मागणी जाता त्यापैकी दिवाळी वांशी पुलाचे काम रोखडेच सुरू करतले अशी घोषणा मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी ह्या उत्सवा वेळार केली. घोग्यांनी पडपी पावसातूय लोकांचो ह्या उत्सवाक मेळिल्लो प्रतिसाद, थळाव्या संस्कृतीक सांबाळपाचो संदेश दिवपी चित्ररथ करपाक तरणाट्यांचो वांटो हे पळोवन खूश जाली अशें मुखेलमंत्री उलयले. पियेता दिवक संघटना फाटली 40 वर्सां हो बोनेरा उत्सव मनयता. लोकां खातीर हो एक आगळवेगळो पारंपारीक उत्सव, तो सांबाळपाक जाय अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळें. ह्या उत्सवाक आपलो सदांच तेको आसतलो अशें उतर आमदार राजेश फळदेसाय हांणी ह्या वेळार दिलें. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. देशभरासयत गोंयांतूय मनयतात कृष्ण जन्माष्टमीचो उत्सव. चाळीसी विधानसभा मतदारसंघाच्या मतदारवळीची तपासणीचे काम 18 ऑक्टोबर मेरेन, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांची बसका 28 ऑगस्टाक, गोय तियात्र अकादमी आयोजित अखिल गोय आंतर महाविद्यालयीन आणि उच्च माध्यमिक शाळा तियात्र सर्त 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर मेरेन. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.